अगं भैरवी, तू म्हणतेस पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली आहे, पण या हरिनामाच्या शाळेत आपण काय काय शिकलं पाहिजे ते मी माझ्या गजरातून सांगते, ते तू ऐकून घे. गळ्यात तुळशी माळ असावी, संत संगती सदा घडो, हरिनामाची गोडी मनाला विठ्ठल विठ्ठल काणी पडो.